आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. अस्तंत आशियातल्या संघर्षाच्या फाटभुयेर देशभरातल्या खणींनी आणि वीज प्रकल्पांनी कोळशाचो फावो तो साठो आसा अशें सरकारान आयज स्पष्ट केले. देशभरान एलपीजी पेट्रोल आणि डिझल फावो त्या प्रमाणात उपलब्ध आसात अशें सरकारान म्हणला. सामान्य पुरवण चालू आसा. घरगुती गिरायकांक 100% पुरवण सुनिश्चित करपा खातीर वेपारी एलपीजीची पुरवण नियंत्रित करून पीएनजी जोडणी आणि वेपारी एलपीजीची पुरवण मापांकित पद्धतीन वाढवल्याचे पेट्रोलियम आणि सैमिक वायू मंत्रालयाची संयुक्त सचिव सुजाता शर्मा हांणी सांगले.
घरेलू एलपीजी की सप्लाई नॉर्मल है. सभी डिस्ट्रीब्यूटर्स के पास पर्याप्त स्टॉक अवेलेबल है. कहीं कोई ड्राई आउट रिपोर्टेड नहीं है. लगभग 95% बुकिंग ऑनलाइन हो रही है और लगभग 91% रिफिल की डिलीवरी डीएसी कोड के साथ हो रही है. और ये 91% जो फिगर है वो ये इंश्योर करता है कि डायवर्जन न हो.
इराणातली परिस्थिती पळोवन विदेश मंत्रालयान भारतीय नागरिकांक दूतावासाच्या समन्वयान सुचयिल्ले मार्ग आपणावून बेगोबेग इराण सोडपाचो सल्लो दिला. दूतावासाकडेन सल्लो घेनासताना दुसऱ्या देशांनी वचपाचो यत्न करचो न्हय असो सल्लो मंत्रालयान दिला. भारतीय नागरिकांकय अधिकृत माहितीचेर बारीक नदर दवरपाची मागणी केल्या. भारतीय रिझर्व्ह बँकेन चालू अर्थिक वर्षा खातीर पहिले द्विमासिक चलन धोरण जाहीर करताना व्याजदर 5.25% दवरपाचो निर्णय घेतला. चलन धोरण समितीन तटस्थ भूमिका घेतल्या आणि रेपो दर अपरिवर्तित दवरपाविशी एकमतान थारायला अशें रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगले.
After a detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments and the outlook, the MPC voted unanimously to keep the policy repo rate unchanged under the liquidity facility at 5.25%. Consequently, the STF rate remains at 5% and the MSF rate and the bank rate at 5.5%. The MPC also decided to continue with the neutral stance.
राज्यपालाच्या अध्यक्षतेखाला हे समितीची द्विमासिक बसका सोमारा सावन सुरू झाली. फाटल्या आर्थिक वर्षा एकूण देशातले उत्पादन 7.6% असले जाल्यार चालू आर्थिक वर्षा 6.9% असतले असो अदमास चलन धोरण समितीन उक्तायला. केरळातल्या सगळ्या 140 विधानसभा मतदारसंघांखातीर, आसामातल्या 124 मतदारसंघांखातीर आणि पुद्दुचेरीच्या 30 जाग्यांखातीर फाल्यां एकाच टप्प्यान मतदान जातलें. मुक्त निष्पक्ष आणि शांततायेन मतदान प्रक्रिया जावची हे खातीर प्रशासनान सुरक्षा आणि प्रशासकीय उपाय कडक केल्यात. पारदर्शक प्रक्रिया सुनिश्चित करपा खातीर मुखेल वेंचणूक अधिकारी अनुराग गोयल हांणी आसामातली सगळी 31,490 मतदान केंद्रां लायव्ह वेबकास्टिंगाच्या देखरेखीखाला आसतली अशें जाहीर केलां. अमेरिका आणि इराण हांचे मदीं जाल्ल्या झुजबंदी करपाच्या कबलातीची भारतान तोखणाय केल्या. झुजबंदीक लागून अस्तंत आशियात शांतताय स्थापन जातली आणि होरमूज समुद्र धुनीतल्यान नौकानयन आणि संसारीक वेपाराचो रस्तो उक्तो जातलो अशी आस्त विदेश मंत्रालयान एका निवेदनान उक्तायल्या. चालू संघर्षाचो बेगिनात बेगीन निमाणो पावंडो हाडपा खातीर भारतान सदांच डिएस्कलेशन संवाद आणि मुत्सद्देगिरी तेको दिला अशें मंत्रालयान म्हणला. 2030 वर्सा राष्ट्रकूल खेळा सर्तीचे आयोजन करपा खातीर राज्याची तयारी पळोवंक राष्ट्रकूल खेळा संघटनेचे उच्च पातळीचे शिष्टमंडळ आयज गुजरातात 4 दिसांच्या भेटीर आसा. अहमदाबाद हांगा वीर सावरकर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि नरेंद्र मोदी स्टेडियम, ईकेए अरेना, वडोदरा क्रिकेट स्टेडियम आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी लागसरच्या एकता नगरातल्या सुविधांसयत जायत्या मुखेल खेळाच्या सुवातीक भेट दिवपाचे या पंगडाचे नियोजन आसा. खेळ आयज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे पंगड आयपीएलच्या 14व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमात खेळटले. हो खेळ सांजेच्या 7:30 वरांचेर सुरू जातलो. हॉकी इंडियान भारतीय बायलांच्या हॉकी पंगडाच्या अर्जेंटिनाच्या भोंवडे खातीर 24 वांगड्यांचो पंगड जाहीर केला. ही भोंवडी 13-17 एप्रील मेरेन ब्युनॉस आयरिसान जातली. हवामान. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन आसाम आणि मेघालय, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, ओडिशा, पंजाब या राज्यांचेर जोगलांसयत वादळी वारो आणि गडगड मारपाची अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचें फुडलें राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें फाल्यां सकाळीं 8:40 वरांचेर. नमस्कार.